जय राधा माधव कुंज विहारी जय राधा कुंज विहार राधा माधव कुंज विहारी मणागा गोपी जन वल्लभ गिरिवर धारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी गिरिवर यशोदा नंदन व्रज जन रंजन व्रज जन यशोदा नंदन व्रज जन रंजन व्रज जन यमुना तीर वनचारी यमुना तीर वनचारी जय राधा माधव कुंज विहारी राधा राधा माधव कुंज विहारी श्री राधा माधव की अपन मराठी बोलता का कोणाकोणाचं मराठी मराठी कोणाकोणाला येत तसंही नाही जाणत कौन है जो मराठी नहीं जानते हैं मराठी नहीं जानते हाथ ऊपर किसे मराठी नहीं जानते ऐसा कोई नहीं है जो मराठी नहीं जानता मराठी बोलत तर चालते ना चालते की पळते एवा राधा माधव कुंज विहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन जमुना तीर वनचारी प्रभुपाद प्रभुपाद की प्रवचनाच्या अगोदर हे गीत गात असत जय राधा माधव कुंज विहारी हा भगवंताचा परिचय आहे किंवा भगवंताचा चेहरा आहे ओळख आहे राधा माधव कुंज विहारी एक त्यांची नावही आहेत आणि फक्त भगवंतच नाही तर राधा राणीही आहे जी भगवंतासारखीच आहे आणि कुंज विहार आणि राधा आणि माधव आणि गोपी वृंदावनामध्ये कुंजामध्ये विहार करतात राधा माधव कुंज विहारी कुंज कुंज गलियनमय गोपी जन वल्लभ गिरीवरधारी भगवंत कोण आहेत गोपी जन वल्लभ गोपींचे वल्लभ आहेत स्वामी आहत, पति आहत, गोपी जन बल्लभ, गोपी जन मे बरे से जन क्या जनी भगवंत लाखों कोट्यावधि गोपीज गोपी गोप्या है। भगवंत विहार करता, रास क्रीड़ा खेलता, कभी कभी तीन तीन कोटी च्या संख्येन एकत्रित होता। श्री कृष्ण जमुनेच्या काठावरती रात्रीच्या वेळी अशा लीला भगवंताच्या आणि रास क्रीडा। गोपी जन वल्लभ गिरी वरधारी, आणि तो श्री कृष्ण कसा आहे, प्रत्येक नाव एक एका लीलेचं उल्लेख करता है। जो गिरीधारी भगवान तसे एक नाव गिरीधारी, त्यांनी गिरिराज पर्वत धारण केला आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलं। अशा मुसळधार पाऊस त्या इंद्रानं पाडला, त्यावेळी भगवंतांनी त्या गोवर्धन पर्वताची छत्री बनवली आणि आपल्या एवढा मोठा विशाल असा पर्वत, जो 16 मैल उंच असा पर्वत, असं 8 योजन म्हटलंय। एक योजन म्हणजे 2 मैल, 16 मैल उंच असा तो पर्वत अद्याप आहे तो पर्वत। आपण कधी गेला वृंदावनला? वृंदावन पाहिलं? कोण कोण गेलेलं होतं वृंदावनला? बरेच जण। गोवर्धन पाहिलं का? गिरिराज भगवंत आहेत आणि होतेही, तो पर्वत आठवण करून देतो आपणाला भगवंताची आणि त्या भगवंताच्या लीलेची। गिरिराज गोवर्धन धारण करणारे ते त्याच्या जो पर्वत 16 मैल उंच ही आहे आणि ज्या पर्वताची प्रदक्षिणा करण्यासाठी 1 अर्धा दिवस लागतो, असा पर्वत भगवंतानी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती किंवा फक्त नखावरतीच 7 दिवस आणि 7 रात्रीपर्यंत धारण केला। जय गिरिराज। भगवान सर्व समर्थ, भगवंतामध्ये किती शक्ती आहे, अमर्याद शक्ती, सर्व शक्तीचे स्रोत तर भगवंतच आहेत। तेव्हा हेही दाखवलं भगवंताने, गिरीधारी गोपी जन वल्लभ गिरीवरधरी जशोदा नंदन ब्रज जन रंजन। यशोदा नंदन श्रीकृष्ण यशोदेचे नंदन झाले। भगवंतांनी जन्म घेतला जन्माष्टमीच्या दिवशी, ज्यांचा जन्माशी काही सुद्धा संबंध नाही म्हणून त्या भगवंताला तसं अजन्मा म्हणतात। अजन्मा म्हणजे ज्यांचा जन्मच नाही, असे भगवान जन्माला आले। पण तो जन्म वेगळा आहे, जो कोणी त्या जन्माला खऱ्या अर्थानं समजेल, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो व्यती तत्वतः, कृष्ण म्हणाले गीतेमध्ये, जो कोणी माझा जन्म जाणेल आणि माझ्या लीला समजून घेईन तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति अर्जुन. हे अर्जुन, अशा व्यक्तीला परत जन्म घ्यावा लागणार नाही या जगामध्ये. मग काय होईल त्याच? मामेति, मी जिथे राहतो मी कुठे राहतो? मी वैकुंठामध्ये राहतो, मी गोलोकामध्ये राहतो. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मी पोहोचवेन, माझ्या गावी, माझ्या घरी. आणि तेच तर घर त्या जीवाचंही आहे, सर्वांचं आहे. ज्याला या जगातील लोक विसरले आणि खामगावलाच आपलं गाव समजतात, पण काही दिवसापूर्वी धामणगावमध्ये होता मी. 3 दिवसापूर्वी याच वेळी धामणगाव, कोणाचं धामणगाव तर कोणाचं गौरगाव तर खामगाव, हे गाव ते गाव, देहूगाव. पण तुकाराम महाराजांनी नाही समजलं की देहू त्यांचं गाव होतं, म्हणून ते म्हणाले आम्ही जातो आमच्या गावा. आणि हे मंडळीनं काय करा, आमचा राम 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 राम. आणि एवढंच नव्हे, आपणही म्हणे भगवंताचं नामस्मरण करा, कीर्तन करा. नेक्स्ट फ्लाईटनी तुम्ही या, मी चाललो विमानामध्ये बसून, तुम्ही या. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, तिथे जाऊन विसावा शक्य आहे. भगवंताच्या गावामध्ये, भगवंताच्या धामामध्ये ते आपलं गाव आहे. पण दुर्दैवाने आपण यशोदा नंदन, भगवंत यशोदेचे नंदन पुत्र झाले आणि त्यांनी वात्सल्य प्रेमाचा अनुभव घेतला. वात्सल्य रस, दास्य रस, सख्य रस, वात्सल्य रस, माधुर्य रस, असे रस किंवा असे संबंध, जीवाचा भगवंताशी संबंध, आपलाही भगवंताशी संबंध आहे. आम्ही तर खामगावाशी आमचा कसा संबंध, आमचा कसा संबंध, आमचा संबंध तर आमचे संबंधी घरामध्ये आहेत, शेजारी पाजारी आमचे संबंधी. हरी हरी. माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान. माया मुग्ध जीव, त्याला माया मुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, त्याला स्वतःचंच ज्ञान नाही, मी कोण याचाच पत्ता नाही या जगातल्या जीवाला, लोकांना. कृष्ण कैला वेद पुराण, अशा व्यक्तींना ज्ञान देण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी, त्यांना जाग करण्यासाठी भगवंतांनी वेद पुराण गीता भागवत या ग्रंथांची रचना केलेली आहे. आणि त्या गीता भागवत ग्रंथांना समजावून सांगण्यासाठी आपल्या भक्तांची भगवंतांनी रचना केलेली आहे. आपल्या भक्तांना पाठवतात, मग ते गीता वाचून दाखवतात, समजावून सांगतात भगवंताच्या वतीनं भगवंताचे भक्त. आचार्यवान पुरुषो वेद, ज्यावेळी आपण मार्गदर्शन स्वीकार करतो परंपरेमध्ये येणाऱ्या भक्तांच्याकडून, मग आपले डोळे उघडतात. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः। ते डोळे उघडतात गुरुजन, काय करतात चक्षु म्हणजे डोळे, उन्मिलितम डोळ्याचं ऑपरेशन करतात, उन्मिलितम जे ओम अज्ञान 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 अज्ञानाचं असत, ओम अज्ञान तिमिरांधश अज्ञानाने पसरवलेला जो अंधार आहे त्या अंधारातून मुक्त करण्यासाठी चक्षुर उन्मिलितम तस्मै श्री गुरवे नमः। अशा गुरुजनांना नमस्कार। श्रील प्रभुपाद की, असे गुरुजन असे आचार्य, किंवा ही व्यवस्था भगवंताचीच आहे। यशोदा नंदन ब्रज जन रंजन, ब्रज जन रंजन, ब्रज वृंदावनचं दुसरं नाव आहे ब्रज, ब्रज ब्रज जन, त्या वृंदावन मधले सर्व जे जन आहेत। कर्दी कथा गाती गाणे तुकाराम महाराज म्हणाले, ज्यावेळी त्या वृंदावनामध्ये गोकुळ नावाचं ठिकाण आहे, गोकुळ, त्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण ज्यावेळी प्रगट झाले, अवतरित झाले, ज्याला आपण त्यांचा जन्म झाला असं म्हणतो, त्यावेळी गोकुळीच्या सुखा गोकुळचे सर्व लोक सुखी झाले, अंत पार नाही लेखा, किती आनंद झाला गोकुळवासियांना। ही बातमी लागताच की श्रीकृष्ण जन्माला आले, श्रीकृष्ण जन्माला आले, आणि सर्व नटून धावत बागडत गोकुळाच्या दिशेनं जाऊ लागले। ज्यांना माहिती नव्हतं कुठे चाललेत लोक, एवढी काय गडबड, थांबा थोडं म्हणे, बांधा घोड, नाही आम्ही थांबू शकत नाही, आम्हाला जायला हवं, चाललात कुठे, काय झालं गोकुळामध्ये, ज्यांना माहिती होतं ते म्हणत होते, नंद के घर आनंद भयो, नंदाच्या घरी काय झालं म्हणे, आनंद झाला, नंद के घर आनंद भयो, म्हणजे झालेला होता कृष्ण पण ते म्हणत होते आनंद झाला, कृष्ण झाला म्हणजेच आनंद झाला। आपल्या जीवनामध्येही कृष्ण जर झाला, कृष्ण जर आपल्या जीवनामध्ये प्रकट झाला, आपल्या घरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, तर मग काय होईल, आनंद होईल, खऱ्या अर्थानं आनंद होईल। आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, तेव्हा होईल ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये कृष्ण प्रगट होतील, तेव्हा ब्रजजन रंजन, भगवान ब्रजवासियांना आनंद देतात। अर्थात आपणही एका वेळचे ब्रजवासी, पण ते ब्रज सोडून आपण या जगामध्ये आलोच, ही फार मोठी घोडचूक केली आपण। जीव बहिर्मुख होऊन अंतर्मुख न होता बहिर्मुख, बाहेर पाहतोय सुखी, बाहेर शोधतोय, भोगवांछा करू इच्छितोय, भोगवांछा करे, बहिर्मुख झालेला जीव मग लगेच काय व्यवस्था आहे, निकटस्थ माया तारे झपाटिया धरे, लगे जी माया है तेला झपाटते, त्या तेला बद्ध बनवते, वशीभूत करते, कामवश काम वासने मधे फसवते, समझ ना, कामवश मध, कामवश, क्रोधवश, लोभवश, वशीभूत, म्हणजे आणखी कोणी तर आपल्यावरती त्यांचं नियंत्रण, त्याचं कंट्रोल, अनिच्छनपी वार्ष्णय बलादिव नियोजित अथ केन प्रयुक्तो यम पापं चरति पुरुषः, असा अर्जुनानं आपली शंका, आपला प्रश्न विचारला, श्रीकृष्णांना विचारला, भगवंताला विचारला प्रश्न, साक्षात त्या ब्रह्मांड नायकाला, भगवंताला, म्हणजे षड ऐश्वर्य पूर्ण अशा त्या भगवंताला, त्या षड षड ऐश्वर्यामध्ये ज्ञानी एक ऐश्वर्य, ज्ञान, त्या समग्र ज्ञान ज्यांच्यामध्ये आहे तो भगवान, भगवान म्हणजे ज्ञानवान भगवान, भगवान म्हणजे सौंदर्यवान भगवान, समग्र सौंदर्य, ऐश्वर्यश्य समग्रश्य वीर्यश्य यशशा श्रिया ज्ञान वैराग्ययश्चैव षण्णाम इतिंगण, अशी सहा ऐश्वर्य आहेत ज्यांच्यामध्ये त्यांना परमेश्वर किंवा भगवान म्हणतात, भगवान कृष्ण भगवान का, तर समग्रश सर्व संपत्ती चेते मालक आहेत, म्हणून म्हणाले ते सर्व लोक महेश्वरम, हे अर्जुना सर्व लोक महेश्वरम, मी तिन्ही लोकाचा मी स्वामी आहे, मी मालक आहे, पण जो मायेच्या वशीभूत आहे मायेनं, तो समजण्याचा किंवा असं कल्पना करतो, नाही नाही ईश्वरो अहम, कृष्ण म्हणाला गीतेमध्ये जे बद्ध मायेमध्ये जे फसलेली मंडळी आहेत ते म्हणतात ना, ईश्वरो अहम, मी ईश्वर आहे, मी कंट्रोलर आहे, हा भ्रम आहे, अहम बलवान, अहम सुखी, तेव्हा त्या ज्ञानवान भगवंतानी अर्जुनाने विचारलेल्या त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत म्हणाले, अगोदर अर्जुन म्हणाला की ते कोण आहे, ती कोणती शक्ती आहे किंवा कोणती व्यक्ती आहे, काय आहे, अनिच्छनपी अनिच्छनपी, इच्छा नसताना सुद्धा, इच्छा नसताना सुद्धा अनिच्छनपी वार्ष्णेय, म्हणजे वार्ष्णेय म्हणजे वृष्णी वंशामध्ये प्रकट झालेल्या या भगवंता, वार्ष्णेय बलादिव नियोजित, बलपूर्वक माझ्याकडून कोणीतरी पाप करवून घेत आहे माझ्या इच्छेच्या पलीकडं, माझी इच्छा नसतानाही, तेव्हा हा काय प्रकार आहे, काय भानगड आहे, काय होतंय, काय कोण आहे, तेव्हा त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं, कृष्ण म्हणाले काम एष, काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव, रजोगुणाने उत्पन्न झालेले काम आणि क्रोध तुझ्याकडून ही भलती सलती कार्य कृत्य करून घेतात, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, लोभ 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 लोभ, लोभ नावाची एक माया, माया आहे लोभ, ग्रीड ग्रीड, आपल्या गरजा ठीक आहेत पण आपण आणखी गोला कर ले जा नादा दास्त अधिक 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 लोभ, वही माया है। लोभ अवश, काम अवश, क्रोध अवश, हे कृष्ण। तो अर्थात भगवंताची इच्छा कि जे सर्व माझे जीव आहेत, माझेच आहेत, तत् बरेशी अधिक जीव तर भगवंताच्या बरोबर आहेत, आपल्या त्यांच्या धामामध्ये आहेत। ब्रजजन रंजन, त्यांचं रंजन, मनोरंजन, आत्मरंजन श्रीकृष्ण करतात, त्यांना सुखी ठेवतात। पण जे या जगामध्ये ज्यांनी प्रवेश केला, या प्रकृतीमध्ये, या लौकिक जगामध्ये, हे लौकिक जग ते अलौकिक जग, हे लौकिक ते अलौकिक, म्हणजे लौकिक नाही, हे प्राकृतिक अप्राकृतिक, या प्राकृतिक जगामध्ये जे जीव आहेत आपण सर्व आहोत, आणि या जगामध्ये सुख नाही, सुख शोधण्याचा पण प्रयत्न करतोय खरं, पण एकतर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असं कृष्ण म्हणाले। दुःखाची चार कारणं भगवंतानी सांगितली, जी व्यवस्था केली, जन्म त्याचं कारण आहे, मरण कारण आहे, आणि मध्ये म्हातारपण आणि आजारपण अशी चार कारणं आहेत दुःखाची। आणि शरीर म्हणजे हे चारही दुःख आहेत, किंवा अर्थातच भगवंत आपले परम पिता आहेत, त्वमेव माता आहे की नाही म्हणता, आपण म्हणता की नाही, त्वमेव माता, त्वमेव पिता, त्वमेव बंधू, त्वमेव सखा, त्वमेव विद्या, त्वमेव द्रविणम, त्वमेव सर्वदेव देवः, हे खरं ज्ञान, हा साक्षात्कार, भगवंत आपण आहात, माझे सर्वस्व, माझे माता पिता, मिठू माऊली, हे पांडुरंग, हे विठ्ठला, तू माझा, तू माझा आणि मी तुझा, इथून सुरुवात होते आपल्या आध्यात्मिक जीवनाची आणि उज्ज्वल भविष्याची। विठू माझा लेकूर बाळा, आणि काय पुढे, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकूर बाळा, तेव्हा तो विठोबा कसा आहे, तो श्रीकृष्ण कसा आहे, लेकूर बाळा, लेकूर बाळा म्हणजे उदंड लेकर, लेकरच लेकर ज्यांची, त्यांना काय म्हणतात, लेकूरवाळा म्हणतात किंवा लेकूरवाळी म्हणतात, अष्टपुत्र सौभाग्यवती असे आशीर्वाद भेटायचे काही वेळी, उदंड मुलंच मुलं किंवा मुलं मुली, लेकूरवाळ्या असायच्या माता, कशा लेकूरवाळ्या। पण आम्ही दोघे आणि आमचे दोघे असं काही वर्षापूर्वी होतं, पण आता त्यामध्ये बदल करून आम्ही दोघे आणि आमचा एक, त्याला म्हणत नाही लेकूरवाळा, नाही हे लेकूरवाळा नाही झालं, लेकूरवाळा म्हणजे किंवा खऱ्या अर्थानं कोण जर लेकूरवाळा असेल तर ते भगवंत आहे, लेकूरवाळे, उठू माझा लेकूरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, किंवा आपण सर्व त्या भगवंताची लेकर आहोत। आपणाला कुणीतरी जन्म दिलाय त्याला आपण आई वडील म्हण समजतो, पण त्यांनी आपला आपलं शरीर दिलं, पण आपला जो आत्मा आहे, आत्मा, अरे भाऊ आपण कोण आहोत, आपण आत्मे आहोत, आत्मे किंवा आत्म्याचा आई वडील भगवंत आहे, तेव्हा जशी आई वडिलांना चिंता असते नेहमीच मुलं सुखी राहावीत अशी इच्छा असते की नाही आई वडिलांची? तुम्ही आई वडील आहात, तुमची इच्छा असते की नाही? असते की नसते? यस. तर मग भगवंत जर आपले आई वडील आहेत तर तेही अपवाद असू शकत नाही, त्यांनाही वाटतं, भगवंतालाही वाटतं, माझे मूल, माझी मुलं, माझी लेकर, माझे जीव आता खामगावमध्ये पोहोचलेत आणि हा ती सुखी राहावीत. आणि भगवंताला हे माहिती आहे की या जगामध्ये ते सुखी राहू शकत नाहीत. दुःखालयम अशाश्वतम असं नाव दिलं या जगाला भगवंतांनी, ओळख दिली या जगाची. हे जग कसं? दुःखालयम अशाश्वतम हे ते बरंच काय. तेव्हा भगवंताची तीव्र इच्छा की माझ्या सर्व लेकरांनी, माझ्या सर्व जीवानी परत यावं, मला पत्करावं, माझा स्वीकार पुन्हा एकदा करावा. आणि तसं केल्यानंतरच किंवा केलं तरच आपण खऱ्या सुखाचा, खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. तेव्हा म्हणूनच भगवंतानी आणि याच उद्देशाने भगवंत या जगामध्ये परत परत येतात. संभवामी काय युगे युगे, आणि येऊन काय करतात भगवंत? धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करतात भगवंत, धर्माची स्थापना. आणि तो धर्म आपण पत्करला, त्या धर्माचा आपण आश्रय घेतला, धर्मानुसार आपण जगलो, कार्य केलं, तर मग धर्मो रक्षति रक्षितः असं म्हटलं. धर्माचं आपण रक्षण केलं तर तोच धर्म आपलं रक्षण करेल. परत एकदा 500 वर्षापूर्वी भगवंत प्रकट झाले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. नाव ऐकलं? श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के. आणि त्यांनी या कलियुगाच्या धर्माची स्थापना केली. त्या धर्माचं नाव आहे संकीर्तन धर्म, कीर्तन धर्म, जो प्रेम धर्मही आहे, तो भक्ती योग आहे, तो भागवत धर्मही आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा धर्म आहे. या धर्माची स्थापना श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी केली 500 वर्षापूर्वी. स्वतः भगवंत त्या लीलेमध्ये भगवंतांनी संन्यास लीला, संन्यासी बनले भगवंत. आणि भगवंतांनी भ्रमण केलं, जसे आम्ही आलो येतोय एका गावाहून दुसऱ्या गावी, आम्ही संन्यासी, तेव्हा भगवंत संन्यासी बनले. आणि या सर्व भारतभर त्यांनी भ्रमण केलं. आणि जिथे गेले भगवंत, भगवंत जिथे पोहोचले त्या लीलेमध्ये, त्या ठिकाणी भगवंतांनी सर्वांना आपण राधा कृष्ण बोलो संगे चलो ऐ मात्र भिक्षा छाय, या शब्दामध्येही आपण म्हणे भगवंताचं नाव घ्या, नामस्मरण करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कीर्तन करा, असा जप करा, या नावाचं स्मरण करा, नामस्मरण करा, या नामाचा आश्रय घ्या. नामाश्रय करी जतने तुम्ही ताकह आपण खाशे. तेव्हा मंत्र दिला भगवंतानी, जगाला मंत्र दिला, महामंत्र दिला, हरे कृष्ण मंत्र दिला. तेव्हा ब्रज जन रंजन, जेणेकरून आपणही सुखी व्हाल होऊ, आपण आनंदाचा अनुभव करू शकू आणि भगवंताला प्राप्त करू शकू. या जीवनाचा उद्देश आहे भगवंत प्राप्ती. काय उद्देश, कशासाठी काय लक्ष, मोटर गाडी आणि काय बंगला आणि हे आणि ते आणि त्यानंतर ते आणि त्यानंतर ते, हे कमावणं आणि सरतेशेवटी गमावणं. कारण मृत्यू सर्व हरश्य अहम अशी व्यवस्था आहे. आपण जे जे कमवू माझं म्हणून, लोभी बनून, किंवा यानं सुख मला भेटेल, सुख यानं मला सुख भेटेल असं समजून ते सर्व हिसकावून घेतलं जाईल. सर्व काही आपण येतो कसे, हात कसे असतात, खाली हात, खाली हात येतो आपण आणि जातो कसे, खाली हात. आपलं काही नसतंयच पण मध्ये आपण मध्या वेळामध्ये हे माझं ते माझं, हरी हरी. किंवा आपण आत्मे आहोत, आत्मे ममैव वंशो जीव लोके जीव भूत सनातना, कृष्ण म्हणाले. तेव्हा आपण वाचायला हवी गीताही वाचायला हवी. गीता वाचाल तर म्हणे वाचाल, तर मला वाचायचं का कि मरायचं? वाचायचं असेल तर मग गीता वाचा, गीता वाचा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुकाराम महाराज म्हणाले. जो कोणी वाचेल, काय वाचेल, गीता भागवत वाचेल किंवा श्रवण करेल, अध्ययन करेल. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ब्रज जन रंजन जमुना तीर बनचारी, असं गीत संपलं. मग आणि त्या वृंदावनामध्ये वनविहार करतात भगवंत. जमुना तीर बनचारी, जमुना मैया की, जमुना मैया की. आणि तिथे वन आहेत जमुनात, जमुना तीर बनचारी. वन म्हणजे वृंदावन, आणि त्या वृंदावनामध्येही आणखी वेगळ्या वेगळ्या नावाची वनही आहेत. मधुबन, तालबन, बहुलाबन इत्यादी वृंदावन, खादीरवन, कामवन. दरवर्षी परिक्रमा असते ब्रजमंडळ वृंदावनामध्ये कार्तिक महिन्यामध्ये. 30 दिवस जातात भक्त एका वनातून दुसऱ्या वनात, मग तिसरं वन, चौथं वन, मग यमुना पार करतात, मग भद्रवन, भांडीर वन, लक्ष्मी से श्री वन, लोह वन आणि महावन असे 12 वन आहेत. त्या वनामध्ये वन वन उपवन अधिवन असं एक दिव्य दिव्य धाम वृंदावन. जसं वरती आहे आपल्या अलौकिक जगामध्ये भगवंताचं आपलं धाम आहे, तसंच या पृथ्वीच्या पाठीवरती किंवा या ब्रह्मांडामध्ये ही वृंदावन आहे, ज्या धामाचा आपण वास करू शकतो, ज्या धामामध्ये भगवंतांनी लीला ते खेळले आणि लीला अद्यापही गौरलीला अद्यापही कृष्णलीला चालू आहेत. भाग्यवान जे कोणी भाग्यवान आहे, देखी बारे पारे जे भाग्यवान आणि बुद्धिमान आहे ते आजही श्रीकृष्णाच्या लीला पाहू शकतात वृंदावनामध्ये. ते श्रीकृष्ण पुढे वृंदावन द्वारकेला गेले, द्वारकेहून कौंडिन्यपूरलाही आलेले होते. ऐकले का नाव तुम्ही कौंडिन्यपूर, कुंडिनपूर वर्धा अमरावतीच्या मध्ये आहे, ज्या ठिकाणी रुक्मिणीनं जन्म घेतला, कृष्णाने जन्म घेतला मथुरेमध्ये वृंदावनमध्ये रुक्मिणीनं जन्म घेतला कुंडिनपूरमध्ये. आणि मग भगवंतानी त्याही लीला खेळले. भगवंत गृहस्थाश्रमी झाले, गृहस्थ बनले भगवंत. रुक्मिणी हरणासाठी, रुक्मिणीला हरण करण्यासाठी श्रीकृष्ण द्वारकेहून कौंडिन्यपूरला पोहोचले. हे ठिकाण रस्त्यामध्ये आहे का खामगाव? द्वारकेहून कुंडिनपूरला जाताना येईल का रस्त्यामध्ये? हां, की थोडी वाकडी वाट करावी लागणार? हां, म्हणजे इथून किंवा जवळूनच भगवंताचा रथ रथामध्ये बसून भगवंत एका संध्याकाळी निघाले द्वारकेहून, दुसऱ्या सकाळी कुंडिनपूरमध्ये. आणि परत फिरले रुक्मिणी, तेव्हा रुक्मिणी हरणासाठी भगवंत कुंडिनपूरला आले. आणि पुढे रुक्मिणी एकदा रुसलेली होती, रुसलेली रुक्मिणी दिंडीर वनामध्ये चंद्रभागेच्या काठावरती पोहोचली. तिच्या शोधासाठी भगवंत द्वारकाधीश आले. आणि रुक्मिणी भेटली तर खरी, सापडली तर खरी पंढरपुरामध्ये, पण तिथे पुंडलिकानं विशेष विनवणी केली भगवंताला. म्हणे भगवंत आपण माझ्यावरती तर कृपा केली, मला आपण दर्शन दिलं, मी थोडा व्यस्त आहे, थोडं विटेवरती उभे राहा, वीट आसन म्हणून दिलं पुंडलिकानं दिलं. मग झाले भगवंत विठ्ठल. विठ्ठल म्हणजे विटेवरती उभा राहणारा, उभा राहिला आणि अद्यापी उभा आहे जो भगवान करकटावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. तेव्हा हरी हरी, तेव्हा आपण या नामाचा आश्रय घ्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. यस, गीता वाचा, ऐका, समजून घ्या. प्लस जीवन बदला, जगण्याची कला शिका। योग कर्म सुकौशलम, योग कर्म सुकौशलम, आर्ट ऑफ लिविंग, जगण्याची कला शास्त्र भगवंतानी गीतेमध्ये शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे। तर आपण शहाणी माणसं शहाणी व्हा, मायेचं जे वेड लागलेलं आहे ते सोडून द्या, ताळ्यावरती या, डोकं चक्रम करून टाकतं आहे सर्व जग, आणि जगभरचा जो काय प्रचार आजकालचं शिक्षण ही, आणि आजकालचं काय काय दूरदर्शन ही, आणि काय काय सांगता सोय नाही, रात्रंदिवस उलटा प्रचार चालू आहे, अधिक भ्रम। भगवंत म्हणाले योगी भव, हे अर्जुना तू योगी बन, म्हणजे फक्त भगवंत अर्जुनालाच म्हटले नाही एक माणूस तू योगी व्हायचं बरं का, नाही, भगवंताची इच्छा होती की आपण सर्वांनी काय बनावं, योगी भव। योगी भव म्हणजे तुम्हाला सांगतात, मला सांगतात भगवंत योगी भव, योगी भव। आज स्त्रिया सुद्धा योगी होऊ शकतात, योगी म्हणजे भगवंताशी पुन्हा आपला संबंध स्थापित करणं, योग लिंक जोडणं, त्याचं नाव आहे योग। तर आत्मा आणि परमात्म्याचा संबंध त्याला योग म्हणतात। तेव्हा कृष्ण म्हणाले योगी भव, पण हे जग काय म्हणतंय भोगी भव, जग काय म्हणतंय भोगी भव। हरी हरी, तर जगाचं ऐकू नका, कोणाचं ऐका, भगवंतच ऐका, भगवंताच ऐका, भगवंताचं म्हणणं ऐका, काय म्हणायचं भगवंताला, ते भगवंताचं म्हणणंच भगवंताचे भक्त आपल्यासमोर मांडतात। आम्ही आमच्या पदरचं काय नाही सांगत, तेव्हा हरे कृष्ण नावाची एक विश्वव्यापी संस्था आहे, आंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत संघ। श्रील प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वी याची स्थापना केली, आणि सर्व विश्वामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये हे हरे कृष्ण आंदोलन सक्रिय आहे। मी इथं आपल्यासमोर खामगावामध्ये बसून आज काही गोष्टी करतोय, पण अशा गोष्टी यावेळी जवळजवळ 1000 ठिकाणी तर चालू असतील, याचवेळी 1000 भक्त तर बोलत असतील किंवा त्याहून अधिकच। तोच भगवंताचा संदेश उपदेश ची आठवण करून देत आहे हे हरे कृष्ण आंदोलन। तर भगवंतच ऐका, आणि भगवंताचं नाव घ्या, कीर्तन करा, ध्यान करा, जप करा। थोडाच वेळ कीर्तन आपण करूया सर्वांनी, हां, आणि या थांबू, टाळी वाजवून आपण जर कीर्तन केलं तर मग आपल्या हातातल्या सर्व रेखा आहेत त्या बदलतील, भविष्य बदलेगा आपका। झाडावरती काही पक्षी वगैरे बसले असतील तिथे जर कोणी जाऊन फटाका उडवला किंवा काही डब्याचा आवाज केला तर काय होतं, सर्वचे सर्व पक्षी उडून जातात। तसंच हे शरीर रूपी हा जो वृक्ष आहे यामध्ये पापरूपी चिमण्या किंवा पापरूपी पक्षी जे बसलेले आहेत, आपण जर या वृक्षाखाली कीर्तन केलं उच्च स्वरानं, टाळी वाजवली किंवा काही वाद्य वाजवली तर सर्व पापाची बीजही नष्ट होतील, पापाचे पक्षी उडून जातील, आपण मुक्त होऊ, आपण निर्मल होऊ। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे हरे, हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। मना कृष्ण कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हे हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण Krishna Krishna Hare 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 Ram Hare Ram Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram Ram Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Jai Ho Hare 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 Ram Hare Ram Jaya Vithala 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 Jaya Jaya Vithala 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 Maja Vithala Panduranga Maja Vithala Panduranga Jaya Vithala 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 Jaya Jaya Vithala 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 Jaya Jaya Vithala 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 Jaya Jaya Vithala 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 Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Ram Hare Ram 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 Hare Hare Krishna Hare Hare Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय Oh,